नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. भारताकडून इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंधू अंतर्गत जवळपास 1100 जास्त भारतीयांना इराणमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयानं यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार काल विशेष 2 विमानांनी जवळपास 600 जणांना नवी दिल्लीत आणण्यात आलं. नेपाळ आणि श्रीलंकेनं ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून त्यांच्या नागरिकांना आणण्यात भारतानं केलेल्या मदतीबद्दल भारत सरकारचे आभार व्यक्त केले आहेत. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात सहभागी आतंकवाद्यांना आश्रय देणाऱ्या 2 जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA अटक केली आहे. पहलगाम परिसरातल्या बदकोते भागातील परवेज अहमद जोथर आणि हिल पार्क भागातील बशीर अहमद जोथर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. या दोघांच्या चौकशीतून हल्ल्यात सहभागी 3 सशस्त्र अतिरेकी पाकिस्तानी नागरिक होते आणि अतिरेकी संघटना लष्कर ए तोयबाशी संबंधित असल्याचं निष्पन्न झालं आहे. पहलगाम इथं गेल्या 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निर्दोष पर्यटकांचा मृत्यू झाला तर 16 जण गंभीर जखमी झाले होते. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्यातून हडपसर मार्गे पुढे पंढरपूरसाठी मार्गस्थ झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आज सकाळी 6 वाजता मार्गस्थ झाली. ही पालखी आज दिवे घाट मार्गे सासवडला जाणार आहे तर संत तुकाराम महाराजांची पालखी आज सकाळी साधारण 7 वाजता मार्गस्थ झाली. संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम आज लोणी काळभोर इथं असेल. श्री संत मुक्ताबाई पालखीचं आज बीड शहरात आगमन झालं. राज्यातल्या 80 शहरातून 4000 सायकलची दिंडी पंढरपूरमध्ये येऊन पोहोचली असून आज सायकल संमेलन पंढरपूर इथं होत आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र पंढरपूर शहराच्या महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. अभियानात एकाच वेळी सकाळी 7 ते 10 या कालावधीत 42 ठिकाणी स्वच्छता मोहिमेतून 148 टन कचरा गोळा करण्यात आला. ही वारीपूर्वीची स्वच्छता असून वारीनंतरही स्वच्छता करण्यात येणार आहे. पालकमंत्री गोरे यांनी स्वच्छ चंद्रभागा नमामी चंद्रभागा यासाठीही सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन यावेळी केलं. पंढरपूर इथं येणाऱ्या सर्वांना सर्वोच्च व्यवस्था प्रदान केली जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात गहुखेल तांडा आणि सेवालाल लमान तांडा इथं काम करणाऱ्या 15 बालकामगारांची पोलिसांनी सुटका केली आहे. यात 9 मुली तर 6 मुलांचा समावेश असून त्यांच्याकडून जनावरांची राखण करण्यापासून ते धुनी भांडी आणि अन्य कामं करून घेतली जात होती. यातली 2 मुलं तिथून सुटका करून अहिल्यानगर शहरात पोहोचल्यानंतर पोलिसांच्या चौकशीतून हा सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं त्यांना सोडवलं आहे. सोडवण्यात आलेली 6 मुलं बीडच्या बालकल्याण समितीकडे तर 9 मुली आर्वीच्या सेवाश्रम प्रकल्पात पाठवण्यात आल्या आहेत. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राबाबतचा माहिती अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर झाल्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 5,77,00,000 रुपयांचा निधी अपेक्षित आहे. कळमनुरीसह वसमत तालुक्यात 9 जूनला सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यानं 1,500 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरच्या केळी पपईसह अन्य फळबागांचं नुकसान झालं होतं. प्रामुख्यानं कळमनुरी तालुक्यातल्या दिग्रस बुद्रुक डोंगरकडा सालापूर रेडगाव वडगाव जवळा पांचाळ भाटेगाव यासह अन्य गावात वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान झालं होतं. वसमत तालुक्यातल्या कुरुंदा गिरगाव यासह परिसरातल्या अनेक गावांमधल्या पिकांचंही यावेळी मोठं नुकसान झालं. राज्य भारत स्काउट गाईड आणि संस्थेच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाज तसंच संबंधित निवडणूक प्रक्रियेसाठी शासन नियुक्त 4 सदस्यांच्या समितीमध्ये बीड जिल्ह्याच्या गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत पंडित यांच्यासह विधिज्ञ विशाल पाटील राजकुमार कौशिक आणि क्रीडा विभागाचे सहाय्यक संचालक मिलिंद दीक्षित यांचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यातल्या राष्ट्रीय गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या धरणातून जिल्हा प्रशासनानं 80 क्युसेक दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यास कालपासून सुरुवात केली. सध्या हा प्रकल्प तुडुंब भरलेला आहे. भारत इंग्लंड यांच्यात हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात 3rd दिवशी आज इंग्लंड संघ आपला पहिला डाव 3 बाद 209 धावांवरून पुढे सुरू करणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.